नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो भवाय च रुद्राय च नमः, शरवाय च पशुपतये च नमो, नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः, कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो, गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो, मीडुष्टमाय च शुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृद्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्र्याय च शीभ्याय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, ऊर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापगल्भाय च नमो, जघन्याय च बुद्धियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च खल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूथिने च नमो, बिल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथांच्या जीवनाचा, कार्याचा आणि तत्वज्ञानाचा गाभा म्हणजे त्यांनी युवा पिढीवर केलेली निर्व्याज प्रेमाची मुक्त उधळण, युवकांवर त्यांनी टाकलेला भक्कम भरोसा, तरुण तरुणींच्या भावविश्वात मिळवलेला प्रवेश, आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही त्यांच्या प्रेमाच्या अथांग सागरात डूब देऊन राहण्याची उत्कट इच्छा व्रत बाळगणारी नवीन पिढी, एखाद्या कुशल आणि प्रतिभाशाली शिल्पकारासमोर एक निराकार निरवयव ओबडधोबड परंतु छेद न गेलेला काळा कुळकुळीत शिलाखंड यावा, पाहता क्षणी त्याच्या अंतर्मनात एक सुबक मूर्ती उमटावी आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याची छिन्नी कार्यरत व्हावी, विश्वासही बसणार नाही अशा वेळेत खरोखरच त्या पत्थरातून ती मूर्ती प्रगटावी, ज्याप्रमाणे आधीच निश्चित केल्याप्रमाणे ही घटना घडू शकते त्याचप्रमाणे तरुण पिढीच्या जीवनाला आकार देण्याचा स्वामीजींनी 1981 पासून जणू नैसर्गिक ध्यासच घेतला होता। स्वामीजींभोवती मोहिनी घातल्याप्रमाणे युवा पिढी घट्ट विणली जाऊ लागली। सुमारे 1977 सालापासून स्वामीजींच्या लीलाचरित्रातल्या ह्या नव्या अध्यायाला प्रारंभ झाला आणि दुकानाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याबरोबर एक प्रकारे त्यांच्या भविष्यकाळातील तरुणांमधल्या कार्याला दिशा आणि गती मिळाली। हाकारे घालून साधकांना आपल्याकडे बोलवण्याचा उद्योग त्यांनी कधीच केला नाही, पण जे सहज त्यांच्याकडे आले त्यांच्यावर मात्र स्वामींनी पद्धतशीरपणे प्रयत्न केले, त्यांची ध्येयनिश्चिती घडवली, त्यांच्या हृदयात प्रेमाची ज्योत जागवली, त्यांचा भाव सदृढ केला, त्यांना खऱ्या अर्थाने संस्कारक्षम बनवलं. एका रविवारी संध्याकाळी युवा केंद्र संपून आम्ही सर्वजण खांडेकरांच्या घरातल्या केंद्रात ध्यानाला बसलो होतो. आषाढातले मेघ दाटून आले होते, पाऊस मात्र पडत नव्हता. 7 सुमाराला स्वामीजी केंद्रात आले. दक्षिण दिशेच्या मोठ्या खिडकीसमोर स्वामीजींचं आसन होतं. गज नसलेल्या त्या खिडकीतून स्वामीजींच्या पाठीमागचं अंधारून आलेलं गडद आकाश मनात निःशब्द स्पंदनं निर्माण करत होतं. त्या गर्द निळ्या पार्श्वभूमीवर शुभ्र धवल वेश परिधान करून बसलेली स्वामीजींची मूर्ती हृदयात एक खोलवर उदात्त भावना उद्दीपित करत होती. त्यांच्या मुद्रेवर परम करुणा आणि गहन गंभीरता यांचं एकत्रित प्रगटीकरण दिसत होतं. काहीही न बोलता त्यांनी कांचनला भजन सांगण्यासाठी खुणावलं. जणू काही कांचनला माहीतच होतं आता कोणतं भजन सांगायचं. ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, सुटले या फाटवारे मन तारु त्यात बिथरे, त्या वादळातुनी या नेतील राम राया. त्या भजनाबरोबर ती छोटीशी खोली एका गलबतात रूपांतरित झाली. स्वामीजी हेच रामरायांसारखे त्या गलबताचे कर्णधार झाले आणि स्थिर पर्वतासारख्या भासणाऱ्या त्या कर्णधाराचे आम्ही सारे खलाशी होऊन गेलो. भजन संपलं आणि त्या जागेतला प्रत्येक परमाणू प्रभारित झाला होता. स्वामीजींकडे बघावं की डोळे मिटून नुसतं ध्यानाला बसावं असा संभ्रम पडत होता. काही मिनिटं अशाच गोड अवस्थेत निघून गेली. स्वामीजींनी शेजारच्या फुलपात्रातून थोडंसं पाणी आपल्या तळव्यावर घेतलं आणि दोन्ही हातांनी ते चेहऱ्यावरून फिरवलं. हरी हरी या त्यांच्या उच्चारांनी तेथील शांतता अधिकच गहिरी झाली. अति मृदू स्वरात त्यांनी बोलायला सुरुवात केली. भक्तांनी भगवंताच्या ठिकाणी पूर्ण शरणागत व्हायला हवं, आपला सर्व भार रामावर सोपवायला हवा. माझ्या जीवनात कितीही संकट आली तरी मी देवाला सोडणार नाही, माझं हित त्याला कळतं आणि तोच मला तारणारा आहे, अशा भावात राहण्याचा साधकांनी प्रयत्न केला पाहिजे. स्वामीजी खूप मोठे, खूप प्रेमळ आणि खूप तेजस्वी भासत होते. आम्ही सर्वजण स्तब्ध होऊन हा प्रसंग केवळ अनुभवत होतो. तेच पुन्हा बोलायला लागले. नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर आत्मदर्शनाचंच ध्येय ठेवलं पाहिजे. त्यांनी एक संस्कृत श्लोक उच्चारायला सुरुवात केली. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितम पुमान भवाब्धिम नतरेत स आत्महा. म्हणाले, दुर्लभ नरदेह लाभला आणि सद्गुरूंचाही लाभ झाला, अशा वेळी जो पुरुष साधना करत नाही आणि भवसागराला ओलांडून जात नाही तो खराच आत्मघातकी म्हणायचा. आपण असं व्हायचं नाही असा निश्चय झाला पाहिजे. 7:30 वाजत आले होते. स्वामीजींनी केवलम करुणाकारम म्हणून प्रार्थनेला सुरुवात केली. 1981 च्या डिसेंबर महिन्यात युवा केंद्राचा तिसरा वर्धापन दिन झाला. यावेळेस सद्भक्त सप्रे काकांच्या बंगल्यातल्या तळमजल्यावर हा उत्सव झाला. सप्रे काका हे अत्यंत उत्साही आणि मोकळ्या मनाचे साधक होते. ते आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सुजाताताई या उभयतांचे स्वामीजींवर खूप प्रेम बसलं होतं. स्वामीजींनी आपल्या घरी यावं अशी त्यांची नेहमीच इच्छा असे. दत्तवाडीकडून म्हात्रे पुलाकडे जाताना पुलाच्या अगदी अलीकडे उजव्या हाताला स्वानुभूती नावाच्या टुमदार बंगल्यात ते आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. स्वामीजी सरलाताई आणि त्यांची 40-50 मुलं मुली या सर्वांसह त्यांच्या घरी प्रेमाचा जल्लोष व्हावा असा त्यांचा आग्रह होता. त्या सुमारास स्वामीजींच्या भोवती वाढणारी तरुण मुलामुलींची संख्या ही एका बाजूनी अत्यंत आशादायी असली तरी स्वामीजींकडे पूर्वीपासून येणाऱ्या जुन्या वयस्कर श्रोतृवर्गाला मात्र त्याबद्दल थोडासा आक्षेप होता. बाळासाहेब वाकडे तथा स्वामी माधवनाथ यांच्यासारख्या प्रसिद्ध प्रवचनकारानं आणि नाथ संप्रदायाच्या उत्तराधिकाऱ्यानं असं अल्लड वयाच्या पोरासोरांमध्ये जास्त रमणं हे त्यांना जरासं नापसंत होतं. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपली नाराजी कुजबूज या स्वरूपात व्यक्त करत राहणं, अडून पाडून बाळासाहेबांवर टीका टिप्पणी करणं असे थोडेसे प्रकार तेव्हा होत असावेत असं आत्ता आठवलं तर लक्षात येतं. स्वामीजी अशा आंतरविरोधी प्रवाहांकडे बुद्धिपुरस्सर दुर्लक्ष करीत होते. कार्याच्या उभारणीत अशी धकाधक होतेच आणि त्याचा जास्त गोगवा न करता अनुल्लेखानीच असे अपप्रवाह थंड पडतात. अर्थात हे स्वामीजी एकटेच बिनबोभाट पार पाडत होते. परंतु युवा केंद्राच्या वर्धापन दिनाला मात्र स्वामीजी आणि त्यांची सर्व मुलं एवढाच समुदाय असल्यामुळे तो उत्सव खूप जल्लोषात साजरा झाला. मला आठवतं त्यानुसार विजय कुलकर्णी आणि चिन्मयी यांची मनोगत झाली. स्वामीजींनी साधनेसाठी प्रेरणादायी असं आशीर्वचन दिलं. पण खरा कळस हा त्यानंतरच झाला आणि तो म्हणजे त्या दिवशी झालेली सामूहिक भजनं. स्वामींकडे गेली 2-3 वर्ष येणारी सद्भक्त निलाताई देशमुख हिच्या वारकरी भजनांनी आणि विलासच्या सत्यसाई महाराजांच्या संप्रदायातल्या भजनांनी युवा केंद्राचं वातावरण भावोत्फुल्ल होऊन गेलं होतं. खेळ मांडी येला वाळवंटी घाई, राम आकाशी पाताळी, नाचो नंदलाला अशा भजनांमध्ये सर्वजण देहभान विसरून रंगून जात होते. सप्रेकाकांच्या घराच्या तळमजल्यावरच्या मोकळ्या जागेत भजनं म्हणता म्हणता स्वामीजींच्या भोवती सर्व साधक साधिकांनी फेर धरला. माझ्यासाठी हा अनुभव अतिशय अपरिचित परंतु तितकाच सुखावह होता. कुठलाही कार्यक्रम ठरलेला नसताना भजनं म्हणता म्हणता आम्ही सर्व मुलं मुली उठून उभे राहिलो. कोणीही कोणाला न सांगता सहज गोलाकार टाळ्या वाजवत आणि भजनं म्हणत नाचायला लागलो. स्वामीजींना आग्रह करून कोणीतरी आमच्या वर्तुळाच्या मध्यभागी आणून उभं केलं आणि आम्ही सर्वजण त्यांच्या भोवती भजनं म्हणत नाचायला सुरुवात केली. स्वामीजी मंद स्मित करत आमच्याकडे बघत होते. त्यांच्या डोळ्यातून प्रेम पाझरत होतं आणि आम्ही त्या प्रेमात नाहून निघत होतो. अशा प्रेमाच्या कल्लोळात काही काळ गेला आणि आमची भजनं समाप्त झाली. पुन्हा स्वामींकडे बघितलं आणि असं वाटलं की ते दूर कुठेतरी उंच शिखरावर आहेत. आपल्यात आहेत असं वाटतंय, पण अत्यंत निर्लिप्त, अत्यंत आत्ममग्न आहेत. ते नक्की कोण आहेत? ते साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहेत. अविस्मरणीय आणि रोमांचित करणाऱ्या प्रेमाच्या उत्सवाची आठवण हृदयावर करून तो वर्धापन दिन संपन्न झाला.
समाधि साधन संजीवन नाम शांति दया सम सर्वाभूति समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम शांति दया सम सर्वाभूति शांति दया सम सर्वाभूति समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन शांति जी पै शांति निवृत्ति दातारु शांति जी पै शांति निवृत्ति दातारु हरि नाम उच्चारु हरि नाम उच्चारु दिधला तेणे दिधला तेणे समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन शमदम कया विज्ञान संज्ञान शमदम कया विज्ञान संज्ञान परतोनि अज्ञान परतोनि अज्ञान नये घरा नये समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन ज्ञान देव सिद्धि साधन अवीत साधन अवीत ज्ञान देव सिद्धि साधन अवीत भक्ति मार्गनीट भक्ति मार्गनीट हरी पंथी समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन
वाह वाह
खूपच छान.
कारण तुम्हाला अभंग सांगायचा राहिला ते माझ्या नंतर लक्षात आलं आपण वर गेल्यावर, आणि आता परत माझ्या कोणी लक्षातही आणून दिलं. एक प्रकारे बरं झालं, नाहीतर मला नंतर जरा चुकपुटच लागून राहिली असती. स्वामीजींची कार्यदृष्टी किंवा कार्याबद्दलची दृष्टी याच्याविषयी मी मागच्या गुरुवारी तुम्हाला थोडस सांगायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये वयाच्या 20व्या वर्षी आपण गीता निरूपण करावीत असं त्यांना वाटत होतं. तसंच 16व्या वर्षीच त्यांना अशी भावना झाली की आपण गावगांना गीता सांगत फिरावं. वडिलांच्या मृत्यूनंतर 21व्या वर्षी ते पुण्यामध्ये स्थलांतरित झाले कोकणहून कोकणातल्या. तसं 21व्या वर्षापासून ते पुढे 2-3 वर्ष त्यांना घराची घडी बसवण्यासाठीच पराकाष्ठा करायला लागली. एक पोत तांदूळ आणि अर्धा पोत वाल आणि 1-2-300 रुपये घेऊन ते त्या काळात पुण्यात आलेले होते. झारापकर टेलरिंग कॉलेजमध्ये ते टेलरिंग शिकले. या काळातच त्यांचा विवाह झाला. ते 6-8 महिन्यामध्येच शिवणकामावर पैसे मिळवायला लागले. आणि थोडी सवड झाल्यावर म्हणजे 23-24व्या वर्षाच्या दरम्यान त्यांचं जे गीता निरूपणाचं स्वप्न बाजूला ठेवलेलं होतं, तर ते त्यांनी अजूनच बाजूला सारलं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की गीतेवर निरूपणं जर करायची असतील तर आपल्या स्वतःची फार तयारी करणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी गीतेवर से गीता रहस्यासारखे आचार्य भाष्य असे ग्रंथ अभ्यासपूर्वक वाचायला सुरुवात केली. तसंच चिंतनाची गुणसंवर्धनाची अशी एक सवय त्यांनी लावून घेतली. भोवतालच्या परमार्थाचं देखील थोडं बहुत सहज निरीक्षण त्यांच्याकडून होत होतं. काही वक्त्यांच्या वक्तृत्वाचा आणि वक्तृत्व गुणाचा आणि इतरही व्यक्तिमत्वाचा असाही त्यांनी चांगला बारकाईने अभ्यास केला. आपल्याला काय करायचं आहे आणि किती करायचं आहे आणि काय करायचं नाही हे त्यांनी निश्चित केलं. वयाच्या 38व्या वर्षी त्यांची प्रत्यक्ष साधना बसून साधना सुरू झाली. आणि 41व्या वर्षी अंतरस्फूर्तीनी ते स्वांत सुखाय ज्ञानेश्वरी प्रवचन करायला लागले. या प्रवचनांचं धोरण त्यांनी ठरवलं. मागच्या वेळेला मी ते सांगितलं, श्रोतृवर्ग कसा असावा, कोणाला ऍड्रेस करायचा याचं एक धोरण त्यांनी ठरवलं. सहजच श्रोत्यांचं एक ज्ञानेश्वरी मंडळ तयार झालं. आणि त्या ज्ञानेश्वरी मंडळाला घेऊन 10-15-20 साधकांना श्रोत्यांना घेऊन त्यांच्या दर महिन्या 1.5 महिन्यातून एक अशा आळंदीच्या वाऱ्या सुरू झाल्या. सहजच बाळासाहेब हे त्या समूहाचे नेतृत्व करणारे होते. लहानपणीचे नेतृत्व गुण दासबोधाच्या चिंतनानी तसंच सखोल गीतेच्या केलेल्या चिंतनानी अजूनच उजळून निघालेले होते. घरी एखाद्या प्रथितयश प्रवचनकाराला बोलून त्याचं निरूपण ते ठेवत असत. आपल्या स्वतःच्या निरूपणामध्ये त्यांनी पूर्वीपासून केलेलं चिंतन तसं आचरण त्यांचं त्या चिंतनाप्रमाणे घडणारं, त्यांच्या ठिकाणी त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळवलेले गुण, या सगळ्याचं बळ निरूपणाला यायला लागलं. ते साधना करू लागलेले होते आणि त्या साधनेचा देखील आधार होता. आणि आपण आपलं जीवन आत्मज्ञानाकडे जावं अशी निश्चिती त्यांच्या ठिकाणी वयाच्या 41 ते 51 या काळामध्ये प्रकर्षाने झाली असं एवढं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. 1968 साली ते प्रथम स्वामी स्वरूपानंदांकडे पावसला गेले, त्यांचा अनुग्रह त्यांना झाला आणि यानंतर वयाच्या 51व्या वर्षी तिथपासून ते 75 साली, म्हणजे स्वरूपानंदांनी देह ठेवून एक वर्ष झालं, 74 साली देह ठेवला, एवढ्या वेळेपर्यंत त्यांचं जे प्रवचन होतं त्याचं धोरण स्वांतसुखायच होतं, पण त्याच्यामध्ये गुरुभक्ती तसंच सद्गुरुप्रेम, सद्गुरूंचं गुणगान, सद्गुरूंचंच स्मरण, सद्गुरूंचंच कीर्तन, स्तवन अशा गोष्टींचा समावेश झाला त्यांच्या निरूपणामध्ये. तसं त्यांच्या ध्यानाला देखील उत्तम दिशा मिळाली. अडुसष्ट सालापासून ते 70 सालापर्यंत जर पाहायचं झालं तर त्यांनी प्रथम असं केलं की स्वरूपानंदांची इतकी महती श्रोत्यांना सांगितली त्यांच्या बोलण्यामध्ये, प्रवचनामध्ये आणि वैयक्तिक बोलण्यामध्ये, स्वरूपानंद हाच एक विषय राहायला लागला. स्वामीजींचं चालणं, स्वामीजींचं बोलणं, स्वामीजींचा उपदेश करणं याच्याबद्दल ते भरभरून बोलायला लागले. स्वामी स्वरूपानंद त्यांना प्रतिज्ञानेश्वर भासले, ते आता त्यांचे सद्गुरूही झालेले होते आणि त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या श्रोत्यांना पावसला स्वरूपानंदांकडे नेवलं आणि एक एक करून बहुतेक श्रोत्यांना स्वरूपानंदांचे अनुग्रह झाले. श्रोत्यांना स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रह देववणं ही त्यांची कार्यदृष्टीच होती, गुरुभक्ती देखील त्याला म्हणता येईलच. असं असल्यामुळं त्यांच्याकडे जो श्रोतृवर्ग होता तो एक प्रकारे आता गुरुभक्तांचा मेळावा झाला आपोआपच. आणि नवीन नवीन श्रोते जरी आले तरी कालांतराने पावसला जाऊन त्यांना स्वरूपानंदांचा अनुग्रह होत असे. अशा प्रकारे एक जिन्सी असा श्रोतृ समुदाय आणि तोही गुरुभक्त, साधना करणारा, ते स्वतः साधना करत होते आणि साधना साधनेला प्रोत्साहन देखील देत होते. त्यातही वयाच्या 53व्या वर्षी त्यांच्या, म्हणजे 70 साली, स्वरूपानंदांनी त्यांना आपण शांत झाला आहात, लोकांना शांत व्हायला शिकवा असं जेव्हा सांगितलं तेव्हा स्वांत सुखाय ही जी भावना निरूपणाच्या वेळेला होती ती किंचित बदलून मार्गदर्शकाची भावना हळूहळू दृढ व्हायला लागली. ते मार्गदर्शकाच्या भूमिकेतून लोकांशी बोलायला चालायला लागले, दुकानात येणाऱ्या लोकांनाही ते मार्गदर्शन करू लागले, हे सहज घडायला लागलं. स्वरूपानंदांनी त्यांना तुम्ही ध्यानाचं मार्गदर्शन करत जा असं 71 साली सांगितलं आणि त्याच भेटीमध्ये तुम्ही नवे अनुग्रहच द्यायला लागा, समंत्र तुम्ही ध्यानाची प्रक्रिया सांगा असं सांगितलं. ते ध्यानाचं मार्गदर्शन जरूर करत असत, कारण स्वरूपानंदच त्यांना पुण्यातली व्यक्ती आहे म्हटलं की त्यांच्याकडे पाठवत असे. पण त्यांनी अनुग्रह मात्र स्वरूपानंदांचे देवविले याही काळात येणाऱ्या व्यक्तींना. या कार्याच्या दृष्टीमध्ये व्यक्ती झपाट्याने पुढे स्वतःला नेण्याची शक्यता असते. तशी घाई त्यांनी केली नाही. जरी स्वरूपानंदांनी त्यांना सांगितलं की आपण अनुग्रह देत चला, तरी देखील ते म्हणाले की आपण श्रीमंत जोपर्यंत पावसमध्ये आहात तोपर्यंत माझ्यासारख्या दरिद्री जीवाला कोणाला अनुग्रह देण्याचं काही कारण नाही. मी आपल्याकडे लोकांना पाठवत जाईन. त्यांची गुरुभक्ती, त्यांची लोकेशणा विरहित अशी स्थिती आणि त्यांना मिळालेलं जे शांती समाधान आहे त्या शांती समाधानातच केवळ डूब देऊन राहणं पुरेसं आहे ही भावना ही त्यांच्या चालण्या बोलण्यातून स्पष्ट समजत असे आणि स्वरूपानंदांपर्यंत देखील ती आपापच पोचली. 1973 साली स्वरूपानंदांनी त्यांना पावसला बोलून अनुग्रहाचे लेखी अधिकार दिले. त्यानंतर त्यांचं जे निरूपण होतं ते स्वरूपानंदांनी देह ठेवेपर्यंत त्यांनी कोणाला अनुग्रह देणं असं केलं नाही. देह ठेवल्यानंतर देखील एक वर्ष ते तसेच शांत राहिले आणि मग त्यांनी अनुग्रह दिले. तरी देखील आपण सद्गुरु पदाधिष्ठित आहोत झालेले आहोत याही भावनेचा त्यांच्या प्रवचनामध्ये निश्चित समावेश झालेला होता. आणि सद्गुरु या नात्यांनी आता ते प्रवचन करायला लागलेले होते. तशा प्रकारे आपल्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणणं योग्य तो आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. वयाच्या 58व्या वर्षी ते 64व्या वर्षापर्यंत म्हणजे 75 साल ते 81 साल त्यांनी आपल्या दुकानामध्ये पूर्वीपासूनच त्यांच्या दुकानामध्ये साधक येत असत, त्यांना काही शंका विचारत असत. पण विशेष करून 75 सालानंतर त्यांनी दुकानामध्ये सहजगत्या कोणाच्याही लक्षात येणार नाही आणि त्या कार्याचा अभिनिवेश देखील दिसणार नाही अशा पद्धतीने अशा बेतानी खरोखरच अभिनिवेश विरहित अशी साधकांच्या भेटी घेणं, त्यांच्या शंकांना उत्तरं देणं, त्यांना ध्यानाला प्रोत्साहन देणं, त्यांच्या समोर काही मंडळी दुकानात देखील काउंटरच्या आत जी बैठक बैठकीची व्यवस्था केलेली होती तिथं ध्यानाला बसू लागलेली होती. हळूहळू तर त्यांनी आपल्या दुकानाचा जो काउंटर होता तो कापत कापत कमी केला आणि आत बसण्याची जागा वाढायला सुरुवात झाली. त्यांच्याकडे साधकांची गर्दी देखील वाढायला लागली. या दुकानातल्या त्यांच्या दिनक्रमाला देखील त्यांनी एक त्यांच्या स्वभावाला अनुसरून शिस्तबद्ध आणि पद्धतशीर असं स्वरूप दिलं. दुकानात सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना व्हायला लागल्या. थोडी बहुत निरूपण वगैरे देखील कोणी काही विचारला प्रश्न किंवा शंका तर त्या योगानी एखाद्या ओवीवर छोटंसं निरूपण असं देखील दुकानात ते करत असत. दुकानात त्यांच्याकडून ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांवरची निरूपण मी स्वतः ऐकलेली आहेत. ते एखादा अभंग घेऊन निरूपण करत असत. याचं कारण त्यांच्याकडे येणारी एक साधिका त्यांना ज्ञानेश्वरांच्या अभंगांवर पीएचडी करायची होती. त्यांच्या विनंतीला धरून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जे वेगवेगळ्या अभंगांचे प्रकार हाताळले ते त्या सगळ्या अभंगांच्या प्रकारांवर त्यांनी निरूपण केली. ते पांडुरंग पर असतील, नाम पर असतील, उपासना पर असतील, ध्यान पर असतील, त्यांचा त्यांच्या घरी रात्री दुकान या काळात होतच. 81 साली त्यांनी दुकान विकलं, त्यामुळे 75 साल ते 81 साल या दरम्यान रात्री 9:30 ते 10:15 असं ज्ञानेश्वरीचं प्रवचन होऊ लागलं. साधारणपणे 70 सालाच्या आधीपर्यंत ही प्रवचनाची वेळ 9:30 ते 10:30 अशी होती, पण नंतर त्यांनी ती थोडी अलीकडे आणली, 9:30 ते 10:15. मी जेव्हा जायला लागलो तेव्हा 9:30 ते 10:15 अशी प्रवचन होती. 1977 सालची गोष्ट मी सांगतोय. त्यांचे जे शुद्ध निस्पृह विचार होते, तसंच काळाला सुसंगत असं त्यांचं वागणं बोलणं चालणं होतं, त्यांचा स्वतःचा उत्तम प्रपंच आणि परमार्थ दुकानदारी आणि परमार्थ याचीही घातलेली सांगड, त्यांचे एकूण विचार यामुळे तरुण मंडळी फार मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आकृष्ट व्हायला लागली. त्यांच्या कार्यदृष्टीमध्ये देखील तरुणांना आकृष्ट आपोआप ते होतील अशा प्रकारची बीजच होती, आणि त्या दरम्यान तरुणांची संख्या लक्षणीय वाढली. म्हणजे मी जात होतो तेव्हा मला असं आठवतं 1976 साली त्यांच्याकडे अभावानी 1-2-3 तरुण मुलं येत होती, माझ्या आधी येणारी मुलं मी सांगतो. त्याच्यामध्ये एक 5-6 महिने आधी येत असलेला विजय कुलकर्णी किंवा 8-1 महिने आधी 75 सालापासून मिलिंद वाटवे, अशी 2 तरुण मुलं माझ्या आधीपासून त्यांच्याकडे येताना मला माहिती आहेत. 1976 च्या जूनमध्ये मी जायला लागलो, पण त्याला धरून पाठोपाठ 77 विशेष करून ते 80 या काळामध्ये त्यांच्याकडे तरुण मंडळी फारच मोठ्या संख्येने आकृष्ट झाली. त्यांच्या कार्यदृष्टीचं हे फळ होतं, गुरु कृपेचं हे फळ होतं, त्यांच्या विचारातच त्यांच्या कार्याचं यश सामावलेलं होतं. विनोबा असं म्हणतात की आपण बिघडून समोरच्याला बिघडवणं हे संतांचं जीवित कार्य असतं, पण त्यातही तरुणांना बिघडवणं हे त्यांचं अवतार कार्य असतं असं विनोबा म्हणतात. बिघडवणं म्हणजे आपण बी घडणं, बी घडवणं म्हणजे आपण जसे घडलो तसं समोरच्याला घडवणं, अशा प्रकारचं त्यांचं काम सरळ सरळ सुरू झालं. या तरुण मंडळींना ते भावनिक आधार देत होते. ते कोणाची आई झाले, कोणाचे वडील झाले, त्या वयामध्ये जी विचारपूस आवश्यक असते, आई वडिलांना हा मोठा झाला असं वाटत असतं, त्याच्याशी लहानपणीच्या प्रेमाने त्यांचं बोलणं घडेनासं होतं, या सगळ्या गोष्टींची कमतरता ते भरून काढू लागले. बाळासाहेबांच्या संरक्षणाचा आपल्याला आधार आहे असं मुलांना मुलींना त्यांच्याकडे येणाऱ्या वाटू लागलं. त्यांच्याकडून वैचारिक दिशा तरुणांना मिळू लागली. त्या वैचारिक दिशेमध्ये प्रपंच कसा उत्तम नीट नेटका करावा, परमार्थ आणि प्रपंच याचा एकमेकांशी विरोध नाही, परमार्थी व्यक्तींनी आपली जी कर्म आहे ती चोख उत्तम अशी करून साधना केली पाहिजे, भक्ती प्रेम नम्रता या गोष्टींनी जीवन खरं धन्य होतं, तशी बुद्धीची स्पष्टता देखील तरुण मंडळींना त्यांनी उत्तम रीतीने पुरवली. त्यामुळे आत्मदर्शन हे आपल्या जीवनाचं चरम लक्ष्य असलं पाहिजे अशा प्रकारची भावना, ध्येयभूत अशी भावना त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वांना वाटायला लागली. तसं ध्यानाची आणि नामाची जीवनामध्ये नुसती गरज नाही, तर ध्यानाला आणि नामाला बसणं हे अत्यावश्यक आहे असं वाटून त्यांच्याकडे येणारा तरुण वर्ग ध्यानाला बसायला लागला, नाम घ्यायला लागला. त्यांच्यामध्ये सात्विक आचार, विचार, आहार, विहार याची एक गोडी त्यांनी लावली. आपलं चारित्र्य, नीतिमत्ता, पूर्ण वर्तन, निर्व्यसनी राहणं हे त्यांच्याकडे येणारी तरुण मुलं आपोआप करू लागली. मला आठवतं की या काळामध्ये त्यांच्याकडे येणारा एक तरुण विजय कुलकर्णी, त्याला कोणीतरी दिवाळीची भेट म्हणून एक सोन्याची अंगठी दिली. पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये इंजिनियर म्हणून तो काम करत होता. त्यांनी ज्या व्यक्तींनी त्याला ही भेट दिली त्या व्यक्तीला नंतर गाठून ती अंगठी परत केली. म्हणजे नीतिमत्ता ही जी गोष्ट होती, व्यसनं सुटणं मुलांची, कुठेतरी चुकीच्या मार्गाने वाईट नसतात पण काहीतरी सवय लागलेली असते, तर कित्येक तरुण मुलांची अशी व्यसनं देखील बाजूला झाली आणि चहा देखील जीवनातून वर्ज्य इतकी जीवन घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ते असं समजले की कोऱ्या पाटीवर अक्षर उमटवलेली जास्त चांगली. असं असल्यामुळे पारंपरिक पारमार्थिक लोक त्यांच्याकडे यायचे, ते प्रवचनकार आहेत म्हणून. पण अनेक ठिकाणी श्रवण केलेले श्रोते ते कुठेतरी तुलनात्मक रीतीनेच ऐकतात. तसं आपल्याला हा परमार्थ करायचा आहे आणि हे सांगतात तसं आपल्याला अनुसरायचं आहे असा उशिरा निश्चय त्यांच्या ठिकाणी निर्माण होतो. निर्माण होतच नाही असं नाही, पण तरुणांच्या ठिकाणी तो लगेच निर्माण व्हायला लागला. असं असल्यामुळं त्यांनी तरुण वर्गाला चांगलंच हाताशी धरायचं ठरवलं. ते असं म्हणत असत या काळात, म्हणजे साधारण मला आठवतं 1980 दरम्यान असे उद्गार 1980 ते वारंवार काढू लागले की रामकृष्णांना काली मातेकडे रडावं लागत असे की माझं हे ज्ञान घेण्यासाठी कोणीतरी तरुण मुलं माझ्याकडे पाठव. आणि ते असं म्हणत असत की माझ्यावर ती वेळ सद्गुरु कृपेनी आली नाही. त्यांच्याकडे तरुण मंडळी येणं हे आपोआपच घडलं. या तरुणांना त्यांनी हाताशी धरायचं ठरवलं. 1978 साली त्यांच्याकडे येणाऱ्या तरुण मुलांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये मिलिंद वाटवे, मकरंद वझे, विजय कुलकर्णी, नाना भवाळकर अशी मंडळी होती, त्यांनी युवा केंद्र स्थापन करायचं ठरवलं. त्याला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. पुढे एक महिन्याच्या आतच त्यांच्याकडे येणाऱ्या तरुण मुलींनी देखील एक स्वतंत्र केंद्र सुरू केलं. आता आपण ऐकलं की त्या केंद्राचे वर्धापन दिन उत्सव व्हायला लागले. 1979 साली पहिला वर्धापन दिन उत्सव झाला खांडेकरांच्या घरी. 80-81 अशी दोन वर्ष मिलिंद लिमये यांच्या घरीच वर्धापन दिन उत्सव झाला आणि 82 सालापासून ते 84-84 सालापर्यंत याचे वर्धापन दिन उत्सव सप्रे काकांच्या घरी झाले. आणि 85 साली माया अपार्टमेंट झाल्यावर माया अपार्टमेंटमध्ये ते उत्सव व्हायला सुरुवात झाली. हे वर्धापन दिन उत्सव याचा उल्लेख मी अशा करता करतो की आपण तरुण मुलांना जे हाताशी धरतो आहोत त्याची नक्की फलनिष्पत्ती काय हे तपासून पाहण्याची त्याच्यात त्यांना संधी मिळायला सुरुवात झाली. त्यांच्यासमोर तरुण मुलांची थोडी थोडी निरूपणं त्या काळात व्हायची या उत्सवाच्या निमित्ताने. 1980 साली त्यांच्याकडे येणाऱ्या तरुण मुलांनी आपणहून स्वयंस्फूर्तीने एक 8-10 मुलांनी त्या काळात 500-500 रुपये असे एकत्र केले आणि 5-6 हजार रुपये त्याच्यातून तयार झाले आणि स्वामीजींच्या प्रश्नोत्तराचा हे गुरु शिष्याची गोठी नावाचा ग्रंथ त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी उत्तरं दिली. एका बैठकीतच हे सगळं घडलं. ते लिहून काढून त्याचा ग्रंथ तयार झाला. 81 साली स्वामी स्वरूपानंद सेवा स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 25वा वर्धापन दिन उत्सव झाला. 1983 साली किंवा तिथून पुढे त्यांच्या ज्या आनंद यात्रा सुरू झाल्या तशा 81 सालापासूनच ते बाहेर गावी थोडे थोडे जायला लागले. त्याची सगळी जबाबदारी त्यांनी तरुण मुलांवर सोपवायला सुरुवात केली. 1985 साली माया अपार्टमेंट मधलं ध्यान मंदिर झालं. त्यानिमित्ताने सर्व तरुण विश्वस्तांना त्यांनी विश्वस्त म्हणून तरुणांना विश्वस्त म्हणून नेमलं. तसं माया अपार्टमेंट ची व्यवस्था पाहण्याचं काम त्यांनी विलासकडे सोपवलं. तेव्हा विलास तरुण होता बर का. माया अपार्टमेंट मध्ये ते राहायला आले. ते तरुणांच्या बाबत आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे वागले. कित्येकांच्या आर्थिक अडचणींच्या वेळेला ते पाठीशी उभे राहिले. त्यांनी त्यांना मदत केली. ते मदत करताना व्यवहारी होते. त्यांनी ज्यांना ज्यांना मदत केली त्यांनी त्यांनी मदत केलेले पैसे त्यांना परत द्यावेत असं त्यांनी मुलांना सांगितलं. अशा करता की जशी अडचणीच्या वेळेला घेणं तसं ते परत करण्याची ही सवय असली पाहिजे. तसं त्यांच्याकडे येणारे जे पैसे होते ते पवित्र भावनेनी त्यांच्याकडे आलेले होते. ते गुरुदक्षिणेचे पैसे होते. ते सांगत असत की ही रक्कम जी आहे ही साधकांचे भाव एकवटलेली रक्कम आहे. याच्यातून तुझं भलं होवो. तुझं काम झालं की माझ्याकडे काय ठराविक पद्धतीने ते पैसे तू परत दे. पण असं कित्येकांना त्यांनी मदत केली. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सांभाळणं मुलांना शक्य व्हावं म्हणून त्यांनी तो प्रयोग केला. केंद्रात येणाऱ्या तरुण मुलांचे आणि मुलींचे असे विवाह अशा प्रकारचे 8-10 विवाह त्यावेळेला झाले. कदाचित जास्तच. त्याच्यासाठी त्यांनी सगळी टीका सहन केली. कधी कधी बैठकीमध्ये देण्या घेण्यावरून काही अडतंय असं वाटायला लागलं तर आपल्या पदरचं सोनं देखील त्यांनी घातलं. त्यावेळेला जरा ती पद्धत होती, मागण्याची पद्धत होती विवाहाच्या वेळेला. निंदाही सहन करायला लागली पण हे त्यांनी सुखानी सहन केलं. समर्थांच्या भाषेत धके चपेटे सोसावे बहुतांच्या कार्यास यावे उणे पडो नेदावे कोणी एकाचे असं त्यांचं वर्तन होतं. कोणाला काय अडचण आहे ते त्यांना सांगितल्या वाचून समजत असे कारण दुसऱ्याच्या अंतःकरणात शिरण्याची कला त्यांच्या ठिकाणी होती. तरुण मंडळींच्या वर्तनाला एक प्रकारचं बंधन पाहिजे, त्यांच्या ठिकाणी विवेक येणं गरजेचं आहे, संयम असावा, असं असलं म्हणजे मगच वृत्ती मोकळी राहते. वृत्ती मोकळी या खेरीज ठेवायचा प्रयत्न केला तर जीवन बिघडतं, कदाचित व्यसनाधीन होतं, वेगवेगळ्या सवयी लागतात. त्यामुळे वर्तनाचं बंधन विवेक आणि संयम असं राहून जेवढी वृत्ती मोकळी राहील तर तेवढी जीवनाकरता लाभदायक असते असं ते तरुणांना शिकवत सांगत असत. ते सांगत असत की शरीर हे जाणारच आहे. तरुणांना देखील मृत्यूबद्दल जागरूक करत असत. मरणाचे स्मरण असावे हे सर्वांनी करणं गरजेचं आहे. शरीराचा नाश हा नाशच आहे, पण बुद्धी नाश म्हणजे खरा नाश हे ते सांगत असत. असं असल्यामुळे समर्थांनी बुद्धी दे रघुनायका अशी रामरायांकडे प्रार्थना केली असं ते सांगायचे. त्यामुळे बुद्धी घडली पाहिजे, बुद्धीचा नाश होता कामा नये. आत्मदर्शनाशिवाय जीवनामध्ये आनंद नाही. किंबहुना सोये जीवू आत्मयाची लाहे, तव जे होये तया नाव सुख, असं ते निक्षून सांगत असत. त्यामुळे प्रापंचिक विषयाचे, इंद्रियांचे जे भोग किंवा सुख आहेत, किंवा निरनिराळ्या गोष्टींनी कोणी कर्मामध्ये आनंद शोधायला जातात, कोणी पैशामध्ये आनंद शोधायला जातात, तर खरा आनंद हा आतच आहे. आणि तो त्याकडे लक्ष ठेवून मग जसं जीवन प्रत्येकाच्या वाटेला येईल तसं त्यांनी जगावं राहावं असं त्यांचं शिकवणं तरुण वर्गाला असे, सर्वांनाच असे, पण आता तरुण वर्गच त्यांच्याकडे जास्त प्रमाणात यायला लागला. आपली कर्तव्य कर्म काही झाली तरी सोडू नयेत. कर्तव्य कर्म सोडून आणि ज्या वेळेला जे करायचं ते न करता साधना केल्यामुळं कर्तव्य कर्म सोडल्याची जी रुखरुख असते ती कधीही कमी होत नाही. असं असल्यामुळं यथाशक्य सर्व भार कर्तव्य म्हणून आलेला हा उचलायलाच पाहिजे असं ते तरुणांना सांगत असत. नंतर नंतर हा जो भार आहे हा तुम्हाला केवळ तुमचा स्वतःचाच प्रपंच करायचा नाही तर हे कार्य देखील तुम्हाला सांभाळायचं आहे. या कार्याकरता थोडं दुर्लक्ष प्रपंचाकडे तुमच्या स्वतःच्या झालं तरी चालेल, पण या कार्यात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे असं आम्हाला बोलून त्यांनी सांगितलं. याचा अर्थ प्रपंचाकडे संपूर्ण दुर्लक्ष तुम्ही करा असं जरी नसलं तरी हे समाजाच्या घडणीचं जे काम आहे तर ते काम एकटे स्वामीजी करणार नाहीत, याच्यामध्ये तुमचंही योगदान आवश्यक आहे अशा प्रकारची जाणीव त्यांनी तरुणांना दिली. आणि कर्म सोडणं हे कोणत्याही परिस्थितीत अशक्यच आहे, त्यामुळे कुठल्याही कर्मापासून पळून जाणं हे अयोग्य आहे असं ते सांगत असत. मी देखील एक वेळ अशी आली ती की नोकरी सोडायला निघालेलो होतो, पण असं कित्येकांच्या जीवनात काही ना काहीतरी घडलेलं होतं. मला ते असं म्हणाले होते की सोडून देणं देखील कर्मच आहे, सोडून देणं हेही कर्मामध्येच मोडतं, त्याच्यापेक्षा करत राहण्याचं कर्म जास्त चांगलं. वेळ संपत आली तरी देखील त्यांनी केलेल्या कार्याचा थोडासा अजून आढावा मी तुम्हाला सांगतो. त्यांच्या वयाच्या 58व्या वर्षापासून ते 61व्या वर्षापर्यंत उशिरा त्यांचं कार्य सुरू झालं. त्यांच्याकडे येणाऱ्या मकरंद मिलिंद वाटवे अशा तरुणांनी युवा केंद्र स्थापन केलं, त्याला त्यांनी अतिशय प्रोत्साहन दिलं। त्यांच्या दुकानामध्ये ध्यान, प्रार्थना, शंका, समाधान, निरूपण असे कार्यक्रम ते करू लागले। याचं वैशिष्ट्य असं की त्यांनी दुकान काढून टाकल्यानंतर जी ध्यान मंदिराची कल्पना त्यांनी काढली तशी त्या काळात ती अभिनव होती, पण या सगळ्या कल्पना त्यांच्या दुकानातल्या प्रयोगांनी सिद्ध झाल्या। दुकानात मंडळी ध्यानाला बसत होती, त्यांनी छोट्या छोट्या घरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ध्यान मंदिरं सुरू केली। या काळामध्ये त्यांची घरी प्रवचन होत असत, ते पालखीमध्ये सहभागी होत असत फर्ग्युसन कॉलेजपाशी डॉक्टर वाडदेकरांच्या दिंडीत, आणि वारकऱ्यांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा त्यांना स्वतःला जसा होता तसा त्यांच्याकडे येणाऱ्या समुदायाला त्यांनी अप्रत्यक्षपणे, त्यांची शिकवण्याची पद्धत तशी डायरेक्ट नव्हती, इनडायरेक्ट होती, त्या कृतीतूनच तो जिव्हाळा आपोआप सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाला। त्या काळात कार्यदृष्टी म्हणून ग्रंथ प्रकाशन जरूर त्यांनी केलं, त्याच्या आधीच 72 साली ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे हा ग्रंथ प्रकाशित झाला। नंतर देखील ज्ञानेश्वर दर्शन हा ग्रंथ प्रकाशित झाला, त्यांचं स्वतःचं चरित्र प्रकाशित झालं। स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ, स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ या संस्थेच्या मार्फत हे ग्रंथ प्रकाशित झाले, पण स्वरूपानंद सेवा, स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाकडे कोणतेही फंड्स नव्हते। पुस्तक प्रकाशन करण्याची स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाची क्षमताच नव्हती, कारण तिथं वार्षिक वर्गणी, मासिक 1 रुपया वर्गणी अशी तेव्हा होती, मला आठवतं तसं, अगदी 80 सालापर्यंत। त्यामुळे पैसे नव्हते, उत्सवाचे पैसे फक्त त्याच्यातून गोळा होतील अशी व्यवस्था होती, तर हा सगळा खर्च ते स्वतः करत असत। ते म्हणत असत की माझ्या चालू खात्यातून, दुकान चालू होतं, चालू धंद्यातून प्रेसची बिलं ते भागवत असत आणि विक्रीचे पैसे त्यांच्याकडे जमा होत असत। जरी स्वरूपानंद सेवा मंडळ म्हटलं तरी मंडळ म्हणून त्यांचं कोणतंही कार्य स्वरूपानंद सेवा मंडळ करत नव्हतं। आणि या प्रकाशनाच्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा विचार लोकांपर्यंत जावा ही नक्की कार्यदृष्टी होती। त्यांना बऱ्याच वेळेला त्याच्यात झळ बसलेली आहे, जे बहुतेक थेंबुटा सागरी बुडाला उदाहरणार्थ, तेव्हा 25 रुपये प्रकाशनपूर्व किंमत त्यांनी ठरवली, पण पुस्तकच त्यांना घरात 35 रुपयाला पडलं। हा जो प्रत्येकाला आपल्या बुकिंग प्रमाणे देत असताना 10 रुपयाची झळ त्यांना स्वतःलाच पडली। पण जनसामान्यांपर्यंत हळूहळू हे विचार, सद्गुरूंचे विचार पोचणं गरजेचं आहे, याकरता त्यांनी हे नक्की केलं। वेळ संपली, त्यांच्या वयाच्या एक सांगतो, त्यांच्या वयाच्या 61व्या वर्षापासून 63व्या वर्षापर्यंत, म्हणजे 78 ते 80 या काळामध्ये तिथं उत्सवामध्ये चालणाऱ्या उत्सवामध्ये 15 डिसेंबर स्वरूपानंद जयंती, 15 ऑगस्ट स्वरूपानंदांची पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा उत्सव असे उत्सव त्या काळात साजरे होत असत। या वर्धापन दिन उत्सव असे चार उत्सव मुख्यतः व्हायचे. या उत्सवामध्ये त्यांनी तरुण मुलांना सहभाग द्यायला सुरुवात केली, कारण तरुण मुलांचं एक केंद्रही सुरू झालेलं होतं. त्या काळात हे गुरु शिष्याची गोठी हे हा ग्रंथ त्यांच्याकडे येणाऱ्या तरुण मुलांनी परस्पर छापला, त्याच्यात त्यांना आर्थिक झळ बसली नाही. तसं जर म्हटलं तर तेव्हाच्या परिस्थितीमध्ये त्यांना एकट्यालाच कार्याची काळजी असल्यासारखं सगळं ते करत होते. अगदी सतरंजा प्रवचनांच्या घालण्यापासून माईक स्वतःच खरेदी केलेला होता आणि ग्रंथही स्वतःच्या पैशांनी काढत होते. ही पहिली घटना होती की ते करत असलेलं जाणून कोणीतरी अजून पुढाकार घेऊन ग्रंथ तिथं प्रकाशित करत आहे. म्हणून तो ग्रंथ आता स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या पेक्षा तुम्हा मुलांच्या एका मंडळांनी प्रकाशित करावा असं त्यांनी सुचवलं आणि तेव्हा प्रथम स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ हे नाव निघालं. त्याचा त्यांना अतिशय संतोष झाला. याचं कारण असं की त्यावेळेला जुने जे श्रोते होते ते आता मिलिंददादांनी सांगितलं आणि नवीन येणारी तरुण मुलं यांच्यात वैचारिक फरक होता थोडा, कारण जुन्या मंडळींना इथं जे चाललेलं आहे तिथं केवळ ऐकायला यायचं, आपण स्वरूपानंदांचे अनुग्रहित आहोत असा एव्हाना भाव निर्माण झालेला होता. जे यांच्या गुरूंचेही आपण गुरु आहोत, खरं त्यांच्याकडेच ज्ञानेश्वरी ऐकायला येणाऱ्यांनी स्वरूपानंदांकडे अनुग्रह घेतलेले होते. आणि हे सगळं करतील, आपण फक्त ऐकायला जायचं आहे अशी कित्येकांची भावना होती. पण हे त्यांना खूप संतोष देणारं काम असं झालं. सत्यसाई निलयमध्ये त्यांची प्रवचनं त्यांच्या घरातून शिफ्ट झाली मोठ्या जागेत आणि ती जागाही एखाद्या महिन्याच्या आतच कमी पडायला सुरुवात झाली. त्यांच्याकडे येणाऱ्या तरुण मुलांनी मकरंद वझे आणि नाना भवाळकर त्या काळामध्ये आणि मग नंतर बरीच मुलं त्याच्यामध्ये सहभागी झाली, ग्रंथ विक्रीची व्यवस्था सुरू केली. नाहीतर त्यांच्याकडे दुकानात येऊन ग्रंथ खरेदी करायचे, तेच ग्रंथ विकणार अशी परिस्थिती होती. या कामातून त्यांना रिलीफ मिळणं गरजेचं आहे आणि यामुळेही ते खूप प्रसन्न झाले. असं असल्यामुळं त्यांना एक वेगळा चॅनल इथं निर्माण होऊ शकतो स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या व्यतिरिक्त असा अंदाज यायला सुरुवात झाली. 1978 ते 1980 सालाचं मी सांगतोय. त्यांना असा अंदाज यायला लागला या युवा साधकांची निरूपणं, त्यांची नियमित केंद्र, त्यांचं ध्यान, त्यांची श्रवणाला असणारी उपस्थिती, तसंच ग्रंथ विक्री, ग्रंथ निर्मिती याच्यात आपणहून घेतलेला सहभाग, आणि त्यांनी अतिशय सायलेंटली कोणाच्याही फारसं लक्षात न येता पण स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ या मार्फत या बॅनरखाली त्यांचं काम जे चालायचं खरं म्हणजे तेच सगळं करायचे. तर हा थोडा कमी करायचा असा मनोमन निश्चय निर्णय केला. त्या निर्णयाला पाठबळ मिळालं 1981 साली जो स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 25वा वर्धापन दिन उत्सव झाला तेव्हा ते मी तुम्हाला पुढच्या वेळेला सांगेन. हरिओम. आपण एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून बसू. हरी हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।